वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेवतुकारणं श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सम। देवा भक्तांचे पाहता मूळ होय भेदाचे निर्मूळ एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा तयासी होता मिळणी उरी नाही तुझे पणी देव भक्त हे कडसणी निरसव न गेली आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती तये नाव सायोज्य मुक्ती सत्य जाणावी जो संतांसी शरण गेला अद्वैत निरूपणे बोधला मग जरी तो वेगळा केला तरी होणार नाही नदी मिळाली सागरी ते निवडावी कोणे परी लोहो सोने होता माघारी काळीमा न ये तैसा भगवंती मिळाला तो वेगळा नवचे केला देव आपण भक्त झाला विभक्त नव्हे। आत्मनिवेदन समर्थ असं म्हणतात की मी कोण हे प्रथम पाहावं शोधावं मी कोण याचा शोध घेतानाच परमात्मा हा निर्गुण आहे हे समजतं मी कोण हा शोध घेताना ज्याला मी असं समजतो मी देहाला मी असं समजतो मी मनाला मी असं समजतो बुद्धीला तर्काला मी असं समजतो मला तर्काचा अभिमान असतो माझ्या स्वतःचा माझ्या विचारांचा माझ्या मनाचा मला अभिमान असतो माझ्या इंद्रियांचा माझ्या देहाचा माझ्या रूपाचा मला अभिमान असतो मी कोण हे शोधायला जर गेला मी कोण हे ध्यानामध्ये शोधलं जातं मी कोण हे चिंतनामध्ये शोधलं जातं ध्यानामध्ये मी कोण हे शोधत असताना ज्याला मी असं समजतो त्या मीकडे साक्षीत्वानी पाहायला सांगितलं जातं मनाची कार्य जी आहेत त्या सगळ्या कार्यांकडे साक्षीत्वानी पाहायला सांगितलं जातं आणि देह आणि मन हे एकाच वस्तूची दोन टोकं आहेत जसं देह हे ज्या वस्तूचं बाहेरचं टोक आहे त्याच वस्तूचं देह मन हे आतलं टोक आहे मनाकडे जर साक्षीत्वानी पाहायला लागला कोणी एखादा तर मन नाहीसं होतं आणि देहभाव देखील नाहीसं होतो ध्यान करणाऱ्यांना याची प्रचिती आहे मन नाहीसं जर झालं म्हणजे मनाचं जर अमन झालं तर तेवढ्या वेळात देहाची जाणीव जाते ज्याला मी असं समजत असतो त्याचीच जाणीव जाते त्या देहाचं जणू विस्मरण होतं आणि अशा वेळेला मीचा शोध घेता घेता ज्याला मी असं समजत होतो तोच नाहीसा होतो. देहभाव नाहीसा होतो आणि मन देखील नाहीसं होतं. आणि देह आणि मन या दोन्ही गोष्टी नाही असं झालं तरी काहीतरी उरतं. देह नाहीसा झाला, मनाचं अमन झालं हे समजणारा तिथं असतोच, फक्त मन नसतं. म्हणून मी कोण असं जर शोधत गेला तर उर्वरित राहते ती शुद्ध जाणीव राहते, केवळ अस्तित्वगत जाणीव राहते आणि तेच परमात्म्याचं स्वरूप आहे. त्यामुळे मीचा शोध घेता घेता देवाचाच शोध लागतो. देह देवाचे देऊळ, आत बाहेरी निर्मळ, देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवाची आहे द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधी येल्या. देवाच्या दारामध्ये क्षणभर उभं राहणं याचा अर्थ क्षणभराकरता मन नाहीसं होणं. इकडे देव तिकडे भक्त, मध्ये शून्यत्वाचा ठाव. आपण एका बाजूला असतो आणि पलीकडे देव असतो, मध्ये शून्य असतं. आणि आपली जाणीव नाहीशी झाली की एक शून्य लागतं, पण ते शून्य समजणारा असतो तो आपल्या आत अंतर्यामी असणारा देवच असतो. म्हणून शोध घ्यायला जाणारा परमात्मा भावाशी तदाकार होतो, देवाशी तदाकार होतो. देवा भक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन. अशा प्रकारे देव आणि भक्त मीचा शोध घ्यायला गेला की देवाचाच शोध लागतो. आणि जो मी मला मी असं समजत असतो तो समर्पित होऊन जातो, परमात्म्याशी तदाकार होतो. त्याच्या लक्षात येतं की देवाला शोधायला गेलं की शोधणारा तद्रूप होऊन जातो. तो विभक्त मुळातच नव्हता, तो एकरूपच होता. पण एकरूप होता हे त्याला माहीत नव्हतं. विभक्त नाही म्हणोनी भक्त, बद्ध नाही म्हणोनी मुक्त. अयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे. देवा भक्ताचे पाहता मूळ, होय भेदाचे निर्मूळ. अशा रीतीने भक्त आपल्या स्वतःचं मूळ पाहायला गेला की देवाचं मूळ सापडतं आणि भेद संपूर्ण नाही असं होऊन जातं. देव आणि भक्त यांचा अभेद होतो. एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा, आणि मग उर्वरित राहतो तो परमात्मा ज्या ठिकाणी दृश्य अजिबात नसतं. चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा आघवाची पूर्वपक्षु, आत्मा ठाईंचा अलक्षु लक्षवेना. या डोळ्याचं तर काम नाही आणि ज्ञानचक्षु या दृष्टीच्या सापेक्ष असणारा ज्ञानचक्षु हे देखील समजण्यासाठी बोललेलं आहे. आत्मा हा कशानेच लक्षित होत नाही. तया पाहता पाहता तेच झाले, त्याला पाहायला गेला की पाहण्याच्या क्रियेमध्ये पाहणारा त्याच्याशी तद्रूप होऊन जातो. समर्थ असं म्हणतात की तयासी होता मिळणी, उरी नाही दुजेपणी. देव भक्त हे कडसणी निरसवून गेली. देव आणि भक्त ही भाषाच तिथं संपून जाते. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती. अशा रीतीने स्वतःचं निवेदन म्हणजे समर्पण जेव्हा होतं तेव्हा जे होतं त्याला भक्ती असं म्हणतात, ती अभेद भक्ती असते. तये नाव सायोज्य मुक्ती सत्य जाणावी. अशा रीतीने ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये परमात्म्याशी एकरूपता संभवते, चिंतनाच्या प्रक्रियेमध्ये देखील परमात्म्याशी एकरूपता संभवते. एकरूपता संभवते याचं कारण असं की चित्त त्या चित्ताला ज्याचा वेध लागतो त्या गोष्टीशी जाऊन तद्रूप होतं. नवीन लग्न ठरलेली मुलगी आहे, ती आपल्या पतीचा विचार करता करता स्वतः देखील विसरते, तिला जणू विसर पडून जातो. चित्त जे चिंतनीय विषय आहे त्या चिंतनीय विषयाशी तदाकार होतं, त्यावेळेला तो चिंतनीय विषयच केवळ शिल्लक राहतो, तो प्रकाशमान होतो आणि जो चिंतन करत असतो तो स्वतःला विसरतो. नाम घेत असताना तीच गोष्ट घडते. नाम घेणारा नाम घेता घेता ज्याचं नाम घ्यायचं आहे त्याच्याशी चित्तवृत्ती इतक्या तल्लीन होतात की तोच केवळ शिल्लक राहतो. त्यावेळेला मी अगदीच विसरून जातो. एरवी मीही असतो आणि तोही असतो, पण जर तोच केवळ शिल्लक राहिला आणि मी नावाचा पदार्थच राहिला नाही, चित्तवृत्ती नामाशी अगदी तद्रूप होऊन गेल्या, तर तोही नाहीसा होतो. तो आणि मी या दोन गोष्टींपैकी कोणतीही एक गोष्ट संपली तर दुसरी संपून जाते. ध्यानामध्ये मी संपतो म्हणजे मन संपतं, देह संपतो, देहभाव संपतो आणि मग जो उरतो तोच केवळ असतो. मग विश्व नावाचा पदार्थच राहत नाही. अशा रीतीने चित्त नाम घेत असताना तदाकार होतं, आत्मनिवेदन घडतं आणि चित्त चिंतन करत असताना चित्त अत्यंत जर तरल झालं. चिंतनाबद्दल मी बऱ्याच वेळेला बोललेलो आहे. चिंतन म्हणजे विचार करणं नव्हे, चिंतन करणं म्हणजे मनन करणं नव्हे, चिंतन करणं म्हणजे प्रवचनात जे सांगितलेलं आहे ते शांत बसून काय सांगितलंय ते आठवणं म्हणजे देखील चिंतन नव्हे. चिंतन करायला प्रवृत्त होणारं जे मन आहे, चित्त आहे, ते अत्यंत तरल आणि शांत होणं गरजेचं आहे. म्हणून चिंतन जर करायचं असेल तर प्रथम विचाररहित व्हावं. आपल्या श्वासावर लक्ष ठेवावं. श्वास शांत शांत होत जावेत. आपलं मन शांत होत आहे, चित्तवृत्ती शांत होत आहेत अशी भावना करावी. आपलं मन विषयांना विसरलंय, आपलं चित्त विषयांचं चिंतन करत नाहीये, त्याची चित्ताला मनाला आवश्यकता नाहीये असा संकल्प करावा. आणि मग परमात्म्याचे गुण आठवायला सुरुवात करावी. चित्ताला मनाला एक प्रकारची शांती व्यापून राहते आणि मग तो अक्षर आहे म्हणजे त्याला क्षरता नाही, ते नाहीसं होत नाही. परमात्मा हा अक्षर आहे. शब्दाचं सामर्थ्य असं की शब्द हे मुळाक्षरांनी जरी बनलेले असले तरी ते अर्थवाही असतात. त्या अर्थाची जेव्हा प्रचिती येते तेव्हा चित्त सूक्ष्मपणे त्या अर्थाला व्यापू पाहतं. तो अव्यक्त आहे. तुम्हाला आता हा मोबाईल आहे, हा व्यक्त आहे, हा दिसतो. आता जर जादूचा प्रयोग कोणी करायचा झाला तर हातातल्या हातात हा मोबाईल जर नाहीसा झाला अशी कल्पना करा आणि मी म्हटलं की तो हा मोबाईल अव्यक्त आहे तर तुम्ही विश्वास ठेवाल. जगात असणारी प्रत्येक गोष्ट ही व्यक्त आहे आणि ती इंद्रियांना मनाला सगळ्यांना समजते, पण परमात्म्याचं लक्षण असं सांगितलेलं आहे की जयाचे आकाराविण असणे, अशा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, आकार नाहीये, दिसत नाही, इंद्रियांना स्पर्श करता येत नाही, पण आहेत, काही आहेत, जसं आकाश आहे, हवा आहे, म्हणजे अव्यक्त आणि असणं हे असू शकतं, तुम्ही चिंतन करताय परमात्म्याच्या अव्यक्त स्वरूपाचं. तसाच परमात्मा हा व्यक्त नाही, पण तो आहे, तो अक्षर आहे, तो निराकार आहे, तो जन्म मरण रहित आहे, असं चिंतन करता करता त्या शब्दाचा प्रकाश चित्तामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते. चित्त शांत झालेलं असतं, ते जगताकडे आकर्षित होत नाही आणि परमात्म्याच्या गुणांना व्यापायला पाहतं. अशा वेळेला स्वामीजी असं म्हणायचे की परमात्मा व्यापक आणि चित्त एकदेशी. ते परमात्म्याला व्यापायला गेलं की चित्त फाटून जातं, चित्त नाहीसं होऊन जातं, आणि चित्त नाहीसं झालं की एकरूपता होऊन जाते. चिंतन करत असताना ज्याच्याविषयी आपण चिंतन करत आहोत त्याचा भाव अंतःकरणामध्ये निर्माण होतो. आपणच अव्यक्त आहोत, आपणच अक्षर आहोत, चिंतन करणारा असा भाव, असा बोध त्याला प्राप्त होतो. तयासी होता मिळणी, उरी नाही दुजेपणी, देव भक्त हे कडसणी निरसो न गेली. फक्त कुठून तरी त्याच्याशी एकरूपता होणं गरजेचं आहे. अशा रीतीने आत्मनिवेदनाच्या शेवटी जी अभेद भक्ती, त्या अभेद भक्तीला सायोज्य मुक्ती असं म्हटलं जातं. सायोज्य मुक्ती हा विशिष्ट शब्द आहे. सायोज्य मुक्ती म्हणजे ध्यानातली मुक्ती नव्हे. ध्यान झाल्यानंतर, ध्यानातून उठल्यानंतर, काल मी एक अभ्यास भुगावला शिबिरामध्ये दिला, ध्यान झालं, ध्यानातून उठल्यानंतर मी असं म्हटलं की आपण डोळे उघडले, त्यामुळे मला तुम्ही दिसता, तुम्हाला मी दिसतो, सगळे एकमेकांना पाहतात, पण तुम्ही ध्यानातून बाहेरच आलेले नाही आहात, असे रहा. तुमचे डोळे उघडलेले आहेत, पण तुम्ही जी एकरूपता ध्यानाच्या अखेरीला साधली गेली त्या एकरूपतेमध्येच आहात आणि डोळे पाहत आहेत. आता मी ज्ञानेश्वरी वाचेन, मी म्हटलं. मी वाचत असताना मी आतल्या परमात्मा भावाशी एकरूपच असेन. देह तरी वरीचिलीकडे आपुलिया परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसींची. पण मनाची बैठक मात्र तशीच आहे. ध्यानाच्या वेळेला जी स्थिती होती ती मोडलीच नाहीये. मी कधी कधी असं करतो, इथं ध्यानाला बसतो, ध्यान झाल्यानंतर काही श्रवण घडतं, इथं सगळ्यांना भेटून नमस्कार करून मी वर जातो, पण चित्त हालचालच करत नाही. चित्त परमात्म्याशी एकरूपच आहे. मग मला जे दृश्य दिसतं ते काय आहे? जसे ध्यानात विचार दिसावेत आणि त्या विचारांशी माझा संबंध नसावा, मी आतच असावं परमात्म्याशी, असं जसं ध्यान करतो तसे डोळे उघडलेले आहेत आत्ता या क्षणाला, तुम्ही ध्यान करून झाले आणि डोळे उघडलेले आहेत, पण तुमचं ध्यान जणू मोडलंच नाहीये, तुम्ही एकरूपच आहात, प्रवचन ऐकता आहात पण आत एकरूपच आहात. मी असं म्हटलं की आता मी वाचेन, तुम्ही ऐकाल. ऐकण्याचं जे काम आहे ते कानाच्या माध्यमातून तुम्ही कराल, पण तुम्ही एकरूपच आहात. एका बाजूला देह मन बुद्धीच्या क्रिया चालू आहेत, मग आपण इथून उठू, बाहेर पडू, जिना उतरू, भोजनगृहामध्ये जाऊ. माझ्या असं लक्षात आलं तीही मंडळी आता ऐकतायत हे प्रवचन. कोणी कोणाशी बोलायला तयार नाही, सगळेजण शांतपणाने नाश्ता करत होते, कारण त्यांचं ध्यानच मोडलेलं नाही असा अशा अभ्यासात ते होते. नाश्ता करण्याचं काम चाललेलं होतं. आम्ही गाडीतून परत येताना मी, जयंतदादा आणि पोफळे काका आम्ही होतो, ते म्हणाले पोफळे काका की स्वामीजींकडून बऱ्याच वेळेला ऐकायचो, हे ऐकलेलं होतं, कारण एकमेकांशी बोलायची गाडीत देखील कोणाची इच्छा नव्हतीच. आम्ही स्तब्ध जणू होतो, ध्यान मोडलेलंच नाही. याला सायोज्य मुक्ती असं म्हणायचं. चालता बोलता निचेष्ठित पडिले नसता, मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरुचे नि योगे. आणि हे करता येणं शक्य आहे. सिद्ध काही आकाशातून पडत नाही, तो जो अभ्यास करतो त्या अभ्यासानेच तो सिद्ध होतो. आणि हळूहळूच हे जमतं, जमतं, जमत नाही, जमतं, जमत नाही, परत जमतं, असं करत करत जमायला सुरुवात होते. आणि मग पुढे देखील घरी आल्यावर कितीतरी वेळ हा भाव तसाच टिकून होता, आणि मग मधून अधून तो आठवत राहिला. सगळं आवरून मी पेपर घेतला आणि जेव्हा बातम्या वाचायला लागलो तेव्हा मात्र हा भाव साफ निघून गेला. आणि मग पेपर बाजूला ठेवल्यावर माझ्या लक्षात आलं की रामकृष्ण म्हणायचे ती अमृत बझार पत्रिका, रामकृष्ण कुठं जायचे एखाद्या भक्तांकडं तर तिथं वर्तमानपत्र पडलेलं असायचं, ते म्हणायचे की ते हे वर्तमानपत्र तेवढं बाजूला टाका आणि तिथं जरा गंगाजल शिंपडा. मला काय सांगायचं ते तुमच्या लक्षात आलं. आता यामुळे गेलेला जो भाव आहे, परत एकदा दोन मिनिटं आत वळावं, शांत बसावं, आपण परमात्मा हे समजून घ्यावं आणि परत डोळे उघडावेत. याला सायोज्य मुक्ती असं म्हणतात, आणि याचाही अभ्यास करता येणं शक्य आहे. जो संतांशी शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी तो वेगळा केला तरी होणार नाही असं समर्थ म्हणतात. याच्याकरता काय गरजेचं आहे, हा केवळ तर्कांनी सांगितला जाणारा, याला भक्त हृदय पाहिजे, याला शरणच जायला पाहिजे. जो संतांना शरण जातो, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम या सगळ्याच्या शेवटी लक्षात येणारी ही स्थिती आहे. या प्रत्येक भक्तीनी जे अंतःकरण निर्मळ पवित्र शुद्ध आणि काहीतरी भर पडत जाते बोधात, त्याच्यामध्ये सर्वात शेवटी निर्माण होणारा हा बोध आहे. याला शरण जाऊनच हे मिळवता येतं. जो शरण जातो, जो झुकतो, जो नम्र होतो, तो ज्ञान ग्रहण करण्यासाठी योग्य होतो। एरवी तुम्ही प्रवचनकाराचेही परीक्षक असतात, बरोबर आहे किंवा चूक आहे अशी टिकमार्क मनातल्या मनात चालूच असते। संपूर्ण भावाने श्रवण करणं हे शरण गेल्याशिवाय होत नाही। समर्थ म्हणतात जो संतांशी शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, आणि तरच अद्वैत निरूपणाचा बोध देखील आत निर्माण होतो। मग जरी तो वेगळा केला तरी होणार नाही, मग तो वेगळा होतच नाही। जशी नदी सागराला जाऊन मिळाली, आता शोधता येत नाही, त्याची मिळणी होण्याच्या आधीची नदी मिळाल्यानंतर सापडतच नाही। एवढंच नव्हे तर सागर ज्याच्यामध्ये प्रवेश करतो, अगदी छोट्या छोट्या नद्या जेव्हा समुद्राला मिळतात तेव्हा समुद्रच आत येतो, समुद्रच तिला कवेत घेतो, ती सागराचं रूप धारण करते। म्हणजे जी नदी समुद्राला मिळेपर्यंत 40 फूट कोकणातल्या नद्या किती छोट्या छोट्या अशा वाहतात, आणि पण जिथं समुद्राला मिळतात तिथं 2-2 किलोमीटरचे पूल करायला लागतात, 1-1 किलोमीटर एवढं, कारण समुद्रच आत शिरतो। जो संतांना शरण जातो आणि अद्वैत बोधांनी बोधला जातो, संतोष त्याच्या आत प्रवेश करतात, तो व्यापक होऊन जातो, तो वेगळा होण्याचा प्रश्नच येत नाही। म्हणून खाडीचं पाणी देखील जसं खारट, तसा तयार झालेला, जवळपास तयार झालेला जो साधक बोधाला प्राप्त झालेला, तो संतांच्या प्रेमासारखा प्रेमळ होतो। संतांचं ज्ञान आणि त्याचं ज्ञान याच्यात फारसा फरक करता येत नाही, संतांचा विवेक आणि त्याचा विवेक याच्यात फारसा फरक करता येत नाही, कारण संतच म्हणजे शाश्वताचा बोधच त्याच्या अंतःकरणात शिरतो। लोहो सोने होता माघारी काळीमा न ये, तैसा भगवंती मिळाला, तो वेगळा नवचे केला। तशा रीतीने जो परमात्म्याला जाऊन मिळाला, ही आत्मनिवेदन भक्ती क्रियाकीर नस आहे तरी अद्वैती भक्ती आहे, अशी आहे ही सायोज्य मुक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती। याच्या आधीच्या ज्या भक्ती आहेत नवविधामध्ये 8 भक्ती, त्या करण्याच्या आहेत, त्या केल्यानंतर जो बोध होतो त्या बोधानी असणं म्हणजे आत्मनिवेदन भक्ती आहे। तैसा भगवंती मिळाला, तो वेगळा नवचे केला, देव आपण भक्त झाला विभक्त नव्हे, तो आपणच देव होऊन गेला। देव भक्त मुळी एक, जासी कळला हा विवेक, साधूजनी मोक्षदायक तोची एक। हा विवेक ज्याला समजला देव आणि भक्त एक, तो आता साधू होऊन जातो, तो इतरांना मोक्ष देण्यासाठी समर्थ होतो। आता असो हे बोलणे, देव पहावा भक्तपणे, तेने त्याचे ऐश्वर्य बाणे तत्काळ अंगी। देव भक्तपणानी पहावा म्हणजे एकरूपता, साधूनच देव पहावा, देवाशी एकरूपता साधावी। त्यामुळे काय होतं, समर्थ असं म्हणतात की देवाचं वैभव ऐश्वर्य हे भक्ताला प्राप्त होतं। तुकाराम महाराज म्हणतात ना, सच्चिदानंद काया होतसे कीर्तनी, त्याचा देह देखील चैतन्यमय होऊन जातो, देह जड। पण पहा ना संतांचे देह कसे, श्रीधर स्वामी त्यांची दृष्टी त्या वासराकडे पाहतात आणि त्याच्या गळ्यात हात घातलेला. गायीची जशी दृष्टी असते आपल्या अपत्याकडे पाहण्याची, तशी दृष्टी संतांना, पण तशी दृष्टी त्यांना प्राप्त होते. तयांचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद का नोहावा तो. संत आणि ईश्वर ते देवस्वरूप होतात, याचा अर्थ देव कोणी संतांखेरीज पाहिलेलाच नाही. संतांमध्येच देव दिसतो, बाकी तुम्ही मूर्ती पाहता तो देवच आहे. पण देव चालता बोलता देव फक्त संतांच्या ठिकाणी पाहता येतो, संतांच्या ठिकाणी पाहायला मिळतो. किती प्रेमळ, किती सुखमय, किती आनंदी. स्वामीजी म्हणायचे की अगदी 70-80 वर्षांचा मनुष्य जरी आला तरी महाराज म्हणायचे, श्रीधर स्वामी महाराज म्हणायचे, ये बाळ, गोंदोलेकर महाराज, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ, देवाचं ऐश्वर्य बांधणं म्हणजे मनुष्याचा जो देह आहे तो देह त्याच्या आत असणाऱ्या बोधामुळं देवत्वाला, तो देह देखील देवत्वाला जाऊन पोचतो, तितकी महत्ता देहाला प्राप्त होते. आणि मग देवाचं जे ऐश्वर असतं ते ऐश्वर त्याच्या ठिकाणी येऊन राहतं. कोणतं? तर आनंद, आनंदाशी एकरूपता, शांतीशी एकरूपता, सुखाशी, अंतरसुखाशी एकरूपता झाल्यामुळं ते आनंद स्वरूप होऊन जातात, प्रेमस्वरूप होऊन जातात, सुखस्वरूप होऊन जातात. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, असं जे समर्थ म्हणतात ते त्या करता, ते देवाचं वैभव आहे. देवाचं वैभव म्हणजे देवाने सृष्टी केली तर ते तसं वैभव आणि तसं ऐश्वर जीवाच्या ठिकाणी अपेक्षित नाही. ओहोळे हेच करावे जे गंगेच्या अंगात ठाकावे. ओहोळा होता पण जीवरूपानी तो गंगेशी एकरूप होऊ शकतो. जीव हा परमात्म्याशी एकरूप होऊ शकतो, मग तो आनंदरूप होतो. जगत व्यापार वर्ज प्रकरणात जगत निर्माण करणं हे ईश्वराचं काम. ईश्वराशी एकरूपता प्राप्त झाली म्हणून मातीचं ढेकूळही नाही निर्माण करता येणार, पण त्यांच्या आनंदाशी तो एकरूप होतो, ऐश्वर बांधतो याचा अर्थ. त्यांच्या शांतीशी एकरूप होतो, समाधानाशी एकरूप होतो. आता असो हे बोलणे देव पहावा भक्तपणे, तेणे त्याचे ऐश्वर बाणे तत्काळ अंगी. अशा रीतीने या दशक 8 समास 8 मधला जेवढा आत्मनिवेदन भक्तीशी संबंधित भाग होता तेवढा भाग मी घ्यायचं ठरवलेलं होतं, तो आत्ता घेतला. पुढच्या वेळेला दशक 6 समास 3 मधला काही भाग आपण घेणार आहोत. सांगून ठेवतो, 15व्या ओवीपासून ते 24व्या ओवीपर्यंत आत्मनिवेदनाच्या संबंधी तिथं जे सांगितलेलं आहे ते निरूपण पुढच्या वेळेला आपण पाहणार आहोत. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 हरी। ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी, राम राम राम। अपन नेहमीप्रमाणे पारायण करणार आहोत ज्ञानेश्वरीचं। केदारच्या बरोबर आपण ज्ञानेश्वरी वाचणार आहोत।
श्रीराम।